श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकाची काल आपण सुरुवात केली होती। पहिला श्लोक अर्जुनाने प्रश्न केला की हे महाभाऊ श्रीकृष्ण, कर्मसन्यास आणि कर्मत्याग यापैकी सोयीचा मार्ग कोणता, किंवा कर्मसन्यास आणि कर्मत्याग याच्यामध्ये काय फरक आहे? त्याचं उत्तर परमात्मा देत आहे आणि तो श्लोक होता, काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुहु सर्व कर्म फलत्यागम प्रहुस्त्यागम विचक्षणा। म्हणजे जे काम्य कर्म आहे त्याचा त्याग करावा आणि जे आपले विहित कर्म आहे ते कायमस्वरूपी प्रामाणिकपणे आपण करावे, पण त्याच्या फळांचा त्याग करावा। आणि काम्यकर्माबद्दल म्हणत होते की केले काम्य कर्म तैसे फळ भोगाव्या धरणे बैसे। कामना ठेवून जर काही कामं केलीत तर त्या कामाचा बंध लागतो, त्या कार्याचा बंध लागतो आणि म्हणून त्याचे फळ भोगायला आपल्याला यावंच लागते। न फेडिता ऋण जैसे वोसंडिना, ज्याप्रमाणे आपण जर कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज फेडणे भाग आहेच आहे, त्याशिवाय मुक्ती नाही, कर्ज फेडणे हे आहेच। म्हणून चुकूनसुद्धा या कामनायुक्त कर्मांची गोडी लागू देऊ नये। गुळ नेणता तोंडी घातला देची गोडी। काम्यकर्म हे आपल्याला कर्मबंधात पाडतातच। तोंडात जर गुळाचा खडा टाकला तर तो गोड लागणारच लागणार, किंवा आगी मानुनी राखुंडी चेपिला पोळी, किंवा त्या आगीवर जे आतमध्ये आग आहे पण वरवर राखुंडीसारखी दिसते, राखोडीसारखी दिसते, त्याच्यावरनं जर चालायला गेलं तर आपल्याला पायाला चटके लागणारच लागणार, पाय पोळणारच। म्हणजे कोणतंही काम्य कर्म हे कर्मबंधात आपल्याला टाकणारच टाकणार। आज या दुसऱ्या श्लोकाचा उर्वरित भाग जो राहिला आहे आपण तो घेणार आहोत। सुरू करूया आजचा भाग।
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
अथवा थीति हन पावे ऐसे ऐसे पड़े जे करावे ते कर्म जाणावे नैमित्तिक गा। वार्षिया क्षोभे गगन वसंते दुणावे वन देहा श्रृंगारी यौवन दशा जैसी। का सोमकांतु सोमे पघळे सूर्ये फाकती कमळे एथ असे तेची पाल्हाळे आननये। तैसे नित्य जे का कर्म तेची निमित्ता चेला हे नियम एथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय। आणि सायं प्रातर मध्यान्नी जे करणे तेही प्रतिदिनी परी दृष्टि जैसी लोचनी अधिक नोही। अतिथी जेव्हा येतो, पाहुणा जेव्हा येतो, तेव्हा त्याचे जे आदर आतिथ्य करावे लागते ते अशा वेळी जे करावे लागते ते कर्म नैमित्तिक कर्म समजावे। एखादा पाहुणाला त्याचा आदर सत्कार करणे, ब्राह्मणाला चंदन अर्पण करणे, आपल्या पितरांना पितरोद्देशाने तर्पण करणे, किंवा घास टाकणे ज्याला म्हणतो आपण पितृमावशेला, तर ज्याप्रमाणे या सर्व कर्मांना नैमित्तिक, कारण काही निमित्ताने करायची आहे। ज्याप्रमाणे वर्षा ऋतू आला की आकाशच ढगाच्या रूपाने क्षुब्ध होते, किंवा वसंत ऋतू आला म्हणजे वनाची शोभा दुप्पट वाढते, किंवा तारुण्याची अवस्था आली म्हणजे शरीराला शोभा येते, चंद्रकांत मणी जसा चंद्राच्या योगाने पाझरायला लागतो, किंवा सूर्यविकासिनी कमळे, जी छोटी कमळे असतात ते सूर्यांच्या योगाने विकास पावतात, तर या सर्व दृष्टांतांमध्ये जे मुळात असते तेच विस्ताराला पावते, दुसरे बाहेरून कुठून काही येत नाही. त्याप्रमाणे जे नित्य कर्म असते त्यालाच काही कारणाचे नियम प्राप्त झाले असता ते वाढते आणि त्या योगाने त्या नित्य कर्माला नैमित्तिक कर्म असे नाव येते. दर पितृ अमावस्येला, दर्श अमावस्येला किंवा अक्षय तृतीयेला आपण आपल्या स्वर्गीय पितरांचे आवाहन करतो, त्यांची पूजा करतो. अतिथी आला तर त्याला जेवायला बसवतो, पोळा आला तर बैलांची पूजा करतो, दसरा आला तर सोनं ठेवायला आपल्या वरिष्ठांजवळ जातो, मकर संक्रांती आली बायाचं हळदी कुंकू वाण वाटायचा कार्यक्रम होतो. हे सगळे नैमित्तिक कर्म आहे, म्हणून आपण हे करतो असा बोध ठेवायचा नाही. हे सगळं नैमित्तिक कर्मे आहेत. आता कर्मे जे कालपासून आपला विषय सुरू आहे आणि पुढेही कितीतरी वेळा या अध्यायामध्ये येईल, थोडं आणखीन तुम्हाला उजळणीसाठी सांगतो. कर्मे जे सांगितलेली आहेत गीतेत किंवा वेदांमध्ये, ते मुख्यत्वे एक असतात विहित कर्मे. विहित कर्मे म्हणजे आपल्याला ज्या घरात जन्म मिळाला आहे, ज्या शिक्षणामुळे जी नोकरी मिळालेली आहे, किंवा कोणाला काश्तकारीचं शेतीचं काम मिळालेलं आहे, तर हे ज्याच्या ज्याच्या नशिबात जे जी कर्म आलीत ही सर्व विहित कर्मे आहे. एखादा पुरोहित असेल, त्याच्याकडे कर्मकांड असेल, तर गावामध्ये उपाध्यायाचं काम करत असेल, शेतीचे कामं करणारा शेतकरी असेल, प्रत्येकाच्या आपापल्या जन्माप्रमाणे त्याला ती कामाची वाटणी आली आहे. पण नंतर तो शिकून, कोणी बँकेत नोकरी करतो, कोणी शिक्षक आहे, कोणी सायंटिस्ट होतो, कोणी इंजिनियर आहे, हे प्रत्येकाचे निरनिराळ्या प्रकारचे कर्म, हे सगळे विहित कर्म त्यांच्या त्यांच्या प्रारब्धापणाप्रमाणे मिळालेले कर्म आहेत. दुसरे नैमित्तिक कर्म, आत्ताच बोलल्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म निमित्ताने करायचे. आलेला अतिथी उपाशी जाऊ नये, त्याला गिलासभर पाणी विचारणे, त्याला थोडं खायला देणे, कोणी आपल्या दारावर आला तर त्याला त्याचा आदर सत्कार करणे, आपल्या पितरांची पूजा करणे, वरिष्ठांचा मान ठेवणे, आईवडिलांची सेवा करणे, हे सगळे नैमित्तिक कर्म झालेत. नित्य कर्म असतात जे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतो, पण हे करतो याची आपल्याला आठवण असते का? आपण श्वास घेत आहे आणि सोडत आहे ही आपण आठवण ठेवतो का? आपले डोळे पाहत आहे ते पण एक कर्म आहे, म्हणून मी हे पाहत आहे ते पाहत आहे याची आठवण ठेवतो का? तर हे सहजासहजी घडणारी कर्म आहे, तर हे नित्य कर्म. तर नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि त्याचप्रमाणे विहित कर्म, हे तीन प्रकारचे कर्म झाले. चौथ्या प्रकारचे कर्म निषेध कर्म किंवा निषिद्ध कर्म, ज्याची योगानी वेदांनी परवानगी दिलेली नाही, जे त्याज्य आहेत ते अजिबात न करणे, टाकण्यासाठी पण त्याचा इथे उल्लेख करणे आवश्यक आहे, त्यांना निषिद्ध कर्म म्हणतात. निषिद्ध, त्या मार्गाने जाऊच नये. तर हे कर्माचे मुख्य चार प्रकार आहेत. आणि जे कर्म सकाळी, दोन प्रहरी, संध्याकाळी आणि ते देखील दररोज करावे लागते, यावरून ते अधिक आहे असे वाटेल, परंतु डोळ्यातील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही अधिक होत नाही, ते नियमितपणे डोळ्याचं काम पाहणे आहेच, ती आपलं काम करतच असते. कानापादिता गती चरणी जैसी आथी नातरी ते दीप्ती दीपबिंबी वासुनेदिता जैसे चंदनी संगंध्य असे अधिकाराचे तैसे रूपचीते नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोलिजे ते मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणोनी म्हणो पाहती एक वांझयया ते परीभोजनी जैसे होये तृप्ती लाभे भूक जाये तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. अथवा गती ही काही बाहेरून कुठून येणार आहे का? तर बाहेरून संपादन न करता जशी ती पायात स्वाभाविक आहेच, किंवा दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक आहेच, चंदनाला सुगंधाची पुटे न देता त्याच्या अंगी सुवास किंवा सुगंध हा स्वाभाविक आहेच, नित्य कर्माच्या अधिकाराचे त्याचप्रमाणे स्वरूप आहे, ते आपोआप तिथे आहेच. डोळा म्हटलं की दृष्टी आली, कान म्हटलं की श्रवण आलं, नाही का, पाय म्हटलं की चालणं हिंडणं फिरणं आलंच, हात म्हटलं की घेवाणदेवाण आलीच. अर्जुना, लोकांमध्ये नित्यकर्म असे जे म्हणतात ना, ते हेच समज. ज्याप्रमाणे तुला नित्य आणि नैमित्तिक अशी दोन्ही कर्मांची स्वरूपे सांगितली, हेच नित्य नैमित्तिक कर्म वर्णाश्रम धर्मानुप्रमाणे करणे हे भाग असल्यामुळे कित्येक लोक ते निष्फळ आहे असे प्रतिपादण्याचा प्रयत्न करतात. परंतु तृप्ती प्राप्त होणे आणि भूक जाणे ही भोजनाच्या जशी अंगभूत आहेत, त्याप्रमाणे नित्य आणि नैमित्तिक कर्मे ही सर्व अंगांनी फलद्रुपच आहेत असे समजावे. कीडा गिठा पडे तरी मणू तुटे वाणी चढे, या कर्मातया सांगळे फळ जाणावे. ते प्रत्यवाय तव गळे स्वाधिकार बहुवे उजळे, तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ, परी ते त्यजी जे मूळ नक्षत्री जैसे. लता पिके आघवी तव चूत बांधे पालवी, मग हात न लावी त माधवी सोडून घाली. तैसी नोलांडिता रेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका, पाठी फळा कीजे अशेखा वाताचे वाणी. हिणकस सोने आगीमध्ये पडले म्हणजे त्यातील मळ नाही सावतो आणि त्याचा कस वाढतो, त्याचे कॅरेट्स वाढतात, त्यासारखे या नित्य नैमित्तिक कर्माचे फळ आहे असे समजावे. कारण असलेले दोष याच्याने झडून जातात आणि आपल्या अधिकाराला म्हणजे योग्यतेला चांगला उजाळा मिळतो. त्यामुळे तो नित्य नैमित्तिक कर्म करणारा ताबडतोब सद्गतीला प्राप्त होतो. नित्य नैमित्तिक कर्माच्या ठिकाणी इतके मोठे फळ आहे. परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करायचा असतो तसे ते फळ टाकणे जरूर आहे. आता मूळ नक्षत्राच्या मुलाचा त्याग नसतो, कारण आता मूळ नक्षत्रावर मात देणारी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार निघालेले आहे. वसंत ऋतू येतो तेव्हा सबंध वेलीला फळे येतात आणि आंब्याच्या झाडाला नवीन पालवी फुटते. परंतु वसंत ऋतू त्याला नुसता हातही न लावता जसे ते टाकून जातो, त्या वसंत ऋतूचा काय संबंध असतो? तो वसंत ऋतू आला म्हणजे या सगळ्या गोष्टी घडतात, पण या गोष्टी घडत आहे ते वसंत ऋतूला माहीतसुद्धा नसते. त्याप्रमाणे कर्माची मर्यादा न सोडता नित्य आणि नैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावे, नंतर त्या कर्माच्या सर्व फलांचा वांतीप्रमाणे मानावे, म्हणजे वांतीप्रमाणे त्याग करावा. आपण जे उलटी करतो उकारी करतो तिकडे पाहतो का परत? म्हणून हे जे नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म यांच्या फळांकडे अजिबात लक्ष देऊ नये. यया कर्मफळ त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते, एवं संन्यास त्याग तू ते परी सविले. हा संन्यासू जै संभवे तई काम्य बांधू न पावे, निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले. आणि नित्यादिक जे असे ते येणे फळ त्यागे नासे, शीर लोटलिया जैसे ये रांग. मग सस्य फळ पाकांत तैसे निवालिया कर्म जात, आत्मज्ञान गीवसीत अपैसे ये. ऐसिया निगुती दोनी त्याग संन्यास अनुष्ठानी पडलेगा आत्मज्ञानी बांधती पाटू। अशा या कर्मफल त्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात। संन्यासाला नाही, कर्माचा संन्यास म्हणजे नाही, कर्माचा फळ त्याग करणे। कसा त्याग करायचा? अजिबात लक्ष न देणे, त्याप्रमाणे मर्यादा न सोडता हे नित्य नैमित्तिक कर्म त्यांच्याकडे लक्ष न देणे, त्यांच्या कर्माकडे फळाकडे लक्ष न देणे। आणि अशा त्यागाला, अशा कर्मफळाच्या त्यागाला जाणते पुरुष त्याग म्हणतात। याप्रमाणे तुला त्याग आणि संन्यास ऐकविले। संन्यास कशाचा सांगितला? निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म या दोघांचा संन्यास, आणि नित्य नैमित्तिक कर्म विहित कर्म यांचा त्याग। असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्य कर्माची पीडा होऊ शकत नाही। आणि निषिद्ध कर्म तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहजच टाकले गेले आहे। आणि मस्तक तोडून टाकल्याने बाकीच्या शरीराचा जसा सहजच नाश होतो तसा नित्य नैमित्तिक जे कर्म आहे ना ते या फलत्यागाने नाहीसे होतात। मग धान्यास पीक आल्यावर जसे ते वाढून जाते त्याप्रमाणे कर्म मात्र नाहीसे झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान हे आपोआप शोधित येते। अशा रीतीने हे दोन्ही त्याग आणि संन्यास हे दोन्ही आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात। ना तरी हे निगुती चुके मग त्यागु की जे हात तुके तै काही न त्यजे अधी के गोवीची पडे जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते वीख कान न मानिता भूक न मारी काय म्हणोनी त्याज जे नोहे तेथ त्यागा ते न सुवावे त्याज्या लागी नोहावे लोभा पर चुकलिया त्यागाचे वेझे केला सर्व त्यागुई होय वोझे नेदखती सर्वत्र जुंझे वीतरागती। अथवा ही कर्मत्यागाची जी हातवटी, ही हातवटी जर थोडी चुकली आणि मग अनुमानानेच त्याग जर केला गेला तर त्याग तर होत नाही पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिक गुंताड्यामध्ये सापडतो। रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतले जाते ते त्या रोग्याला बरे न करता उलटे ते विषासारखे मारक होते। अथवा भूकेच्या वेळी जर अन्नाचा आदर केला नाही तर मग तो भूक मारणारा नाही काय? म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही तेथे त्यागाचा उपयोग करू नये आणि जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा करू नये। महत्त्वाचा सिद्धांत आहे हा। जे त्याग करण्यास योग्य आहे त्याची इच्छाच करू नये आणि त्याग करण्यास जे योग्य नाही तिथे त्यागाचा उपयोग करू नये। त्यागाचे वर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्या सर्व त्यागाचेही कर्मबंधाचे ओझे होते। जाणून बुजून जर आपण त्याग करायचं म्हटलं, आपण म्हटलं की नाही मला श्वासच नाही घ्यायचा, असे जमेल का? मला जेवणच नाही करायचं, मुद्दाम उपाशीच राहायचं कडेकोट, म्हणून जास्त उपास तपास पण करू नये। कारण उपास तपास करून या शरीराला पीडा देणे म्हणजे शरीरात असलेल्या आत्म्याला पीडा देणे। सर्वत्र झुंजणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टींकडे बघतही नाही, म्हणजे निषिद्ध कर्माकडे अजिबात ते लक्ष देत नाही, त्याच्याकडे वळतही नाही, बघतही नाही। अशा प्रकारे या दुसऱ्या श्लोकामध्ये कर्माची हातवटी, कर्म आणि कर्मत्याग आणि कर्मसंन्यास याबद्दल सांगितलं। तर निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म यांचा संन्यास करायचा आहे आणि विहित कर्म आणि नित्य नैमित्तिक कर्म यांचा त्याग करायचा आहे। त्याग म्हणजे त्या कर्माच्या फलाचा त्याग। आपण हे सोडू शकतो का? श्वास घेणे सोडू शकतो, ते पण ते एक नित्य कर्म आहे ना। जेवण करायचं सोडू शकतो, सूची करायचं सोडू शकतो? नाही, ते तर नित्य कर्म आहे। पण त्याच्याकडे लक्ष न देणे, त्याग म्हणजे त्याच्याकडे लक्षच न देणे। तर अशा प्रकारे नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग, विहित कर्माचाही त्याग, विहित कर्माच्या फळांचा त्याग, आणि हे जे आपले निषिद्ध कर्म आहेत आणि विधिनिषेध केलेले, वेदानी शास्त्रांनी निषेध केलेले कर्म आहे, त्याचा अजिबात त्या मार्गाकडे जाऊही नाही, असं या दुसऱ्या श्लोकातून आपल्याला समजलं। आता पुढे येणार आहे की काही लोकांना असं वाटतं की कर्मच दोषवत आहे म्हणून पूर्ण कर्मच टाकून द्यायचे, ते मग कोणतेही कर्म असो कर्माच्या नादीच लागायचं नाही, असंही काही लोकांचं मत आहे। ते हास्यास्पद मत, उद्या त्या मताचं खंडन करतील माऊली, तो भाग आपण उद्या घेऊया।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।